इंसाफ करूं ना कम ज्यादा जब सामने हो।